ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಯದ್ದೇವಾದೇವಹೇಳ ನಂದೇವಾಸಶ್ಚ ಕೃಮಾ ವಯಂ ಆದಿತ್ಯಸ್ತಸ್ಮಾನ್ ಮಾಮುಂಚ ಕರ್ತಸ್ಯರ್ತೇ ನಮಾಮಿತಾನ್. ಓಂ ಜೀವನ ಕಾಮ್ಯಾಯತ್ವಾಚಾನೃತಮೋದಿಮಾನ್ ಇಹ ಮುಂಚತ ವಿಶ್ವೇ ದೇವಾಃ ಸಜೋಷಸಃ. ಓಂ ಋತೇನ ದ್ಯಾ ವಾ ಪೃಥಿವೀ ಋತೇನ ತ್ವಗುಂ ಸರಸ್ವತೀ ಕೃತಾನ್ನ ಪಾಹ್ಯೇನ ಸೋ ಯತ್ಕಿಂಚಾದೃತಮೋದಿಮಾ. ಇಂದ್ರಾಗ್ನೇ ಮಿತ್ರಾವರುಣೋ ಸೋಮೋ ಧಾತಾ ಬೃಹಸ್ಪತಿಃ ತೇನೋ ಮುಂಚಂತ್ವೇನ ಸೋ ಯದನ್ಯಕೃತಮಾರಿಮಾ. ಓಂ ಸಜಾತಶಕುಂ ಸಾಧುತಜಾಮಿ ಶಕುಂ ಸಾಜ್ಯಾಯ ಸಶಕುಂ ಸಾಧುತ ವಾರ್ಕನೀಯಸಃ. ಅನಾಧೃಷ್ಟಂ ದೇವಕೃತಯ್ಯತೇ ನಸ್ತಸ್ಮಾತ್ ತ್ವಮಸ್ಮಾಂಜಾತವೇದೋ ಮುಮುಕ್ಷಿ. ಓಂ ಯದ್ವಾಚಾಯನ್ ಮನಸಾ ಬಾಹುಭ್ಯಾಮೋರುಭ್ಯಾಮಷ್ಟೇವದ್ಭ್ಯಾಗುಂ ಶಿಷ್ಟೈರ್ಯದನೃತಂ ಚ ಕೃಮಾ ವಯಂ ಅಗ್ನಿರ್ಮಾತಸ್ಮಾದೇನ ಸೋಕಾರಪತ್ಯಃ ಪ್ರಪುಂಚತು ಚ ಕೃಮಯಾನಿ ದುಷ್ಕೃತಾ. ಓಂ ಯೇನ ತ್ರಿತೋ ಅನ್ನವಾನ್ನಿರ್ಬಭೋ ವಯೇನ ಸೂರ್ಯಂತಮಸೋ ಗರ್ಮುಮೋಚ ಯೇನೇಂದ್ರೋ ವಿಶ್ವಾ ಅಜಹಾಚರಾಚೇಸ್ತೇನಾಹಂ ಜ್ಯೋತಿಷಾ ಜ್ಯೋತಿರಾನಶಾನ ಆಕ್ಷಿ. ಓಂ ಯತ್ಕುಸೀದಮಪ್ರತೀತಂ ಮಯೇಹಯೇನ ಯಮಸ್ಯ ನಿಧಿನಾಚರಾಮಿ ಏತತ್ತದಗ್ನೇ ಅನೃಳೋ ಭವಾಮಿ ಜೀವನ್ನೇವ ಪ್ರತಿತತ್ತೇ ದದಾಮಿ. ಓಂ ಯನ್ಮಯಿ ಮಾತಾ ಗರ್ಭೇ ಸತ್ಯೇನಶ್ಚಕಾರಯತ್ ಪಿತಾ ಅಗ್ನಿರ್ಮಾತಸ್ಮಾತೇನ ಸೋಕಾರ್ಹಪತ್ಯಃ ಪ್ರಮುಂಚತು ದುರಿತಾಯಾನಿ ಚ ಕೃಮಕರೋತು ಮಾಮನೇನ ಸಂ. ಓಂ ಯದಾ ಪಿಪೇಶ ಮಾತರಂ ಪಿತರಂ ಪುತ್ರಃ ಪ್ರಮುದಿತೋಧಯನ್ ಅಹಿಗುಂಸಿತೋ ಪಿತರೋ ಮಯಾ ತತ್ತದಗ್ನೇ ಅನೃಣೋ ಭವಾಮಿ. ಓಂ ಯದಂತರಿಕ್ಷಂ ಪೃಥಿವೀಮುತತ್ಯಾಯನ್ ಮಾತರಂ ಪಿತರಂ ವಾಜಿಹಿಗುಂಸಿ ವಾ ಅಗ್ನಿರ್ಮಾತಸ್ಮಾತೇನ ಸೋಕಾರ್ಹಪತ್ಯಃ ಪ್ರಮುಂಚತು ದುರಿತಾಯಾನಿ ಚ ಕೃಮಕರೋತು ಮಾಮನೇನ ಸಂ. ಓಂ ಯದಾಶಸಾ ನಿಶಸಾಯತ್ ಪರಾಶಸಾಯತೇನಶ್ಚ ಕೃಮಾನೋತನಯ್ಯತ್ ಪುರಾಣಂ ಅಗ್ನಿರ್ಮಾತಸ್ಮಾದೇನ ಸೋಕಾರ್ಹಪತ್ಯಃ ಪ್ರಮುಂಚತು ದುರಿತಾಯಾನಿ ಚ ಕೃಮಕರೋತು ಮಾಮನೇನ ಸಂ. ಓಂ ಅತಿಕ್ರಾಮಾಮಿ ದುರಿತಯ್ಯತೇ ನೋಜಹಾಮಿ ರಿಪ್ರಂ ಪ್ರರವೇ ಸಧಸ್ಥೇ ಯತ್ತಯಂತಿ ಸುಕೃತೋ ನಾಪಿ ದುಷ್ಕೃತಸ್ತಮಾರೋಹಾಮಿ ಸುಕೃತಾನ್ನು ಲೋಕಂ. ಓಂ ತ್ರಿತೇ ದೇವಾ ಅಮೃಜತೈತದೇನ ಸ್ತ್ರಿತ ಏತನ್ ಮನುಷ್ಯೇಷು ಮಾಮೃಜೇ ತತೋ ಮಾಯದಿ ಕಿಂಚಿದಾನಶೇ ನಿರ್ಮಾತಸ್ಮಾದೇನ ಸೋಕಾರ್ಹಪತ್ಯಃ ಪ್ರಮುಂಚತು ದುರಿತಾಯಾನಿ ಚ ಕೃಮಕರೋತು ಮಾಮನೇನ ಸಂ. ಓಂ ದಿವಿ ಜಾತಾ ಅಪ್ಸು ಜಾತಾ ಯಾ ಜಾತಾ ಓಷಧೀಭ್ಯಃ अथोया अग्निजा आपस्तानः शुन्धन्तु शुन्धनीः ॐ यतापो नक्तम् दुरितम् च रामयत्वादिवानोतनय्यत्पुराणम् हिरण्यवर्णास्तत उत्पुनीतनः ॐ इमम् मे वरुणश्रुधेहवमद्या च मृणया त्वामवस्युराचके ॐ तत्त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भिः अहेणमानो वरुणेह बोध्युरुषगुम् समान आयः प्रमोषीः ॐ त्वन्नो अग्ने वरुणस्य विद्वान् देवस्य हेणो वयासि शिष्ठाः यजिष्ठो वन्नितमश्योषु च नो विश्वाद्वेषागुंसि प्रमुमुध्यस्मत् ॐ सत्त्वन्नो अग्ने ममो भवति नेदिष्ट अस्या उषसो व्यष्टौ अवयक्षनो वरुणगुम् रराणो वेहि वृणेकगुम् सुहवो न एधि ॐ त्वमग्ने अयास्यया सन्मनसाहितः अयासन हव्यमोहिषे यानो धेहि भेषजम् ॐ यदीव्यम् दृढमहम् बभूवादित्संवासम् जगरजनेभ्यः अग्निर्मातस्मादिन्द्रश्च संविधानौ प्रमुञ्चताम् ॐ यद्धस्ताभ्याम् चकरकिल्पिषाण्यक्षाणाम् वग्नुमुपजिघ्रमादः उग्रम् पश्या च राष्ट्रवृच्छतान्यप्सरसावनुदत्ता मृडानि ॐ उग्रम् पश्ये राष्ट्रभृत्किल्पिषाणि यदक्षवृत्तमनुदत्तमेतत् नेन्न ऋणादृणव इत्समानो यमस्य लोके अधिरज्जुराय ॐ अवते हेळो वरुणनमोभिरव यज्ञेभिरेमहे हविर्भिः क्षयन्नस्मभ्यमसुरप्रचेतो राजन्नेनागुंसि शिश्रथः कृतानि ॐ उदुत्तमम् वरुणपाशमस्मदवाधमम् विमध्यमग्रश्रथाय अथा वयमादित्यौ व्रते त्वमानागसो अदितये स्याम ॐ इमम् मे वरुणश्रुधेहवमद्या च मृणया त्वामवस्युराचके ॐ त्वायामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भिः अहेणमानो वरुणेह बोध्युरुषगुम् समान आयुः प्रमोषीः ॐ त्वन्नो अग्ने वरुणस्य विद्वान् देवस्य हेणो वयासि श्रेष्ठाः यजिष्ठो वन्नितमश्योषु च नो विश्वाद्वेषागुंसि प्रमुमुध्यस्मत् ॐ सत्त्वन्नो अग्ने वमो भवोतीने तिष्ठो अस्यामुषसो व्युष्टौ अवयक्षनो वरुणगुम् रराणो वीहि वृणेकगुम् सुहवो न एधि ॐ सङ्कुसुको विकुसुको निररथो यश्च निःस्वनः ते स्मद्यक्ष्ममनागसो दूराद्दूरमचीचतम् ॐ निर्यक्ष्ममचीचते कृत्यान् निररतिम् च तेन यो ॐ स्मच्चमच्चातैतमस्मै प्रसुवामसि।